श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 9वा श्लोक आहे. नको रे मना द्रव्य ते पुढील आमचे, अति स्वार्थबुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. समर्थ तळमळून सांगतात, हे मना, तू दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा म्हणजे इच्छा धरू नकोस. जो पैसा म्हणजे धन वस्तू आपली आपल्या मालकीची नाही, ती घेण्याचा तिच्याबद्दल वासना मनात धरण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. दुसऱ्याची वस्तू मागणं, लुबाडणं, चोरून घेणं, बलात्कारानं मिळवणं एवढंच नव्हे तर त्या गोष्टीबद्दल मनात हाव बाळगणं हे देखील पाप आहे. रेस, लॉटरी, जुगार या मार्गानेही दुसऱ्याचं धन लुटणं हे देखील पापातच जमा होतं. खरं तर स्वकष्टार्जित म्हणजे आपण स्वतः कष्ट करून नोकरी व्यवसायात जे धन मिळवू तेवढंच आपलं धन. वाढवलेल्याजित मिळकतीसाठी होणारी भाऊबंदकीची भांडणं, त्यासाठी कोर्ट कचऱ्या हे देखील कळत नकळत पापातच जमा होतं. जे खरोखर आपलं स्वतःचं आहे तेवढ्यातच आपला दैनंदिन खर्च भागवून थोडाफार दानधर्म परोपकार करून समाधानाने जीवन जगणं हेच योग्य आहे. स्वतः मिळवलेले देखील सर्वच्या सर्व स्वतःसाठीच खर्च करणं हे देखील योग्य नाही. त्या मिळकतीतून आपल्या कुटुंबाच्या पोषणाबरोबरच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, नोकर यांच्यासाठी त्यांच्या गरजेनुसार काही धन खर्च करणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या भविष्यासाठी, वृद्धापकाळासाठी, आजारपणासाठी काही द्रव्य संचय करून ठेवणं हे रास्त आहे. पण त्यासाठी इतरांच्या द्रव्यावर डोळा ठेवून त्याची इच्छा धरणं, त्यासाठी नाना खटपटी करणं हे पापातच जमा होतं. सामान्यतः चार पाच प्रकारची मंडळी आपल्याला समाजात आढळतात. एक असतात फक्त स्वतःपुरता धनसंचय करणार, दुसरे आहेत ते आपले कुटुंब, मुलं, बाळं यांच्यासाठी धन मिळवून त्यांची भविष्याची तरतूद करणं. बहुसंख्य मंडळी या सदरात येतात, ही स्वार्थी मंडळी. तिसरी आहे ती आपल्या संसाराची गरज भागवून यथाशक्ती थोडाफार विचार समाजाचा, देशाचा करून त्यासाठी धनाचा वापर करणं, ही स्वार्थाबरोबर परार्थ साधणारी मंडळी ही त्यापेक्षा बरी. चौथ्या प्रकारची आहे ती आपल्या स्वार्थाचा विचार जरा देखील मनात न धरता आपलं तन मन धन सर्व समाजासाठी देण्यासाठी त्याच्यावर वळवून टाकणारी स्वार्थत्यागी मंडळी जी आहेत ही आपल्याला आदर्शभूत आहेत. सर्व संत मंडळी या पातळीवर जीवन जगतात, परंतु अशी मंडळी समाजात फार क्वचित आढळतात. आणि पाचवी जी प्रकार आहे या सर्वांचा अगदी उलट टोक गाठणारी काही मंडळी आहेत, ती दुसऱ्याचा घात करून धन मिळवणं, भ्रष्टाचार, लाच, चोरी, दरोडे, लुटालूट या मार्गाने धन मिळवणारी आणि त्याचा संचय करणारी मंडळी ही अधम प्रवृत्तीची मंडळी आहेत, अत्यंत त्याज्य आहेत. संत सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा हा योग्य नीतीच्या मार्गाने मिळवणे आणि धनाचा उपयोग देखील योग्य प्रकारे नीतीला धरून खर्च करणं हा चांगला मार्ग आहे. काही साधक भक्त मंडळी स्वकष्टाने आलेला पैसा प्रथम देवापुढे ठेवतात. त्या धनाचा मालक ईश्वरच आहे असा भाव अंतःकरणात ठेवून आवश्यक तेवढा त्याच्याकडून मागून घेतात. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. आपण घर, ब्लॉक, त्यातल्या वस्तू या सगळ्या ईश्वराच्या मालकीच्या असून आपण त्याच्या घरी त्याचे पुजारी विश्वस्त म्हणून राहत आहोत. त्यांनी आपल्यावर ज्या कुटुंबाचा भार सोपवला आहे त्यांची काळजी आपण ईश्वराची आज्ञा म्हणून उत्तम प्रकारे पार पाडायची आहे. या सर्व कार्यात मी करता नसून राम करता आहे हा भाव अंतःकरणात जपायचा आहे. ही भूमिका फार चांगली, ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने ही दृष्टी फार उपयोगी पडते. समर्थ म्हणतात, अति स्वार्थबुद्धीने जे आपण करू ते पापात जमा होतं. स्वार्थ असावा पण तो अति नसावा, आणि कोणतीही गोष्ट विकार मर्यादित असावेत, अति होऊन देऊ नयेत. आणि ज्या कर्मापासून पापाचा संचय होत जातो ते कर्म खोटं आहे. प्रत्येकाला आपल्या बरा वाईट कर्माची फळं केव्हा ना केव्हा तरी भोगावीच लागतात, त्यातून कोणीही कधीही सुटू शकत नाही. बहुतेकांना असा प्रश्न पडतो की समाजात काही मंडळी कोणत्याही मार्गानं पैसा मिळवून बंगला गाडी घेतात, अनेक भोग्य वस्तू त्या पैशाने खरेदी करून आनंदात विलासी जीवन जगतात, त्याचं काय? तर पैशाने विकत घेता येणाऱ्या वस्तू ही श्रीमंत मंडळी खरेदी करतात, त्याचा भोगही घेतात, हे खरं आहे. पण ती खरोखर सुखी आनंदी असतात असं नाही आहे. त्यांना नाना प्रकारचे भय असते. धन मिळवणं कठीण, त्यापेक्षा ते सांभाळून ठेवणं जास्तच कठीण. ते धन मिळवतात पण मनस्वास्थ्य, समाधान, शांतीला पारखं होतात. नाना प्रकारच्या चिंता त्यांना व्यग्रता आणतात. सुखानं झोप लागत नाही, कशाच्या तरी भीतीनं ते व्यापलेले असतात. त्याचा परिणाम श्रीमंती व्याधी नाना प्रकारच्या शरीर पोखरतात, निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, एक ना दोन, यात काय समाधान आहे? म्हणून शहाण्या माणसानं प्रामाणिकपणे पैसा मिळवावा, विचारपूर्वक त्याचा विनियोग करावा, शांती समाधान जीवाने अशा तऱ्हेनं जीवन जगावं. नाना खटपटी करून जे पापकर्म हातून घडतं त्याचे भोग भोगायला प्राप्त होतो, आणि ते कर्म मनाजोक्त झालं नाही तर त्यापासून पुन्हा दुःख आहे. यासाठी विवेकानं वागावं, आपण जीवन कसं जगावं हे निश्चित ठरवून त्यानुसार आपला आचार विचार ठेवावा. हरिओम. तत्सत. श्रीराम.